लेखकाचे मनोगत, माझे मनोगत. अनेक अनेक भक्त अनेक वर्षांपासून निरनिराळ्या मार्गाने मला आत्मकथा लिहिण्याची विनंती करीत आले, परंतु ते मी आजपर्यंत टाळीत आलो. मला वाटायचे मी माझ्याविषयी काय लिहावे. एका घटनेने माझे मतपरिवर्तन झाले. मे 2005 माझे एक जीवलग मित्र श्रील भक्तितीर्थ स्वामी महाराज भौतिक जगाचा निरोप घेणार होते. जीवनातील शेवटचे काही दिवस त्यांनी मला सोबत राहण्यासाठी बोलावले. भक्तितीर्थ महाराज हे आफ्रिकन अमेरिकन होते. क्लिवलँड येथील झोपडपट्टीत ते वाढले आणि पुढे जगभर प्रचार करणारे आध्यात्मिक गुरु बनले. ते पुढे नेल्सन मंडेला, मुहम्मद अली आणि अलिस कोल्ट्रेन इत्यादी अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचे मार्गदर्शक झाले. पेन्सिल्वेनिया येथील एका छोट्याशा घरात भक्तितीर्थ स्वामी कॅन्सरमुळे शेवटच्या स्थितीला होते. डोळे उघडून त्यांनी मला पाहिले, आनंदाने हसून म्हणाले, मला तुझ्या मांडीवर प्राण त्यागायचा आहे, कृपया इथेच राहा. पुढील 6 मी त्यांच्या शेजारी बसून होतो. पवित्र भक्ती ग्रंथावर आम्ही सखोल चर्चा करीत होतो. भक्तितीर्थ स्वामी मला चांगल्या प्रकारे ओळखत होते. त्यांना माझ्या जीवनात घडलेल्या प्रत्येक घटनेची तंतोतंत माहिती होती आणि लिहिण्यासाठी मी कसा नकार देत आहे याची त्यांना जाणीव होती. एके दिवशी त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला, नजरेला नजर भिडवली आणि म्हणाले, ही तुझी कहाणी नाही तर एका युवकाच्या रोमांचक प्रवासाची, तसेच त्याच्यात आणि सर्वांच्या हृदयात असणाऱ्या आंतरिक जिज्ञासेची ही कहाणी आहे. असे कृपण होऊ नका. तुम्हाला जे प्राप्त झाले आहे इतरांनाही वितरित करा. त्यांचा कंठ अवरुद्ध झाला. डोळ्यातून अश्रूचा एक थेंब त्यांच्या खोल गेलेल्या गालावरून ओघळला. ते म्हणाले, तुम्ही आत्मचरित्र लिहाल असे माझ्या मृत्यूशयेवर मला वचन द्या. त्यानंतर 27 जून 2005 ते भगवत धामाला गेले. केवळ त्यांच्याच इच्छेला मान देऊन मी हे पुस्तक लिहिले आहे.